ਤੇ ਜਿਹੜਾ ਬੋਲਦਾ ਜਿਹੜਾ ਬੋਲਦਾ ਨਾਤਕਾ ਵੰਜਲੀ ਦਾ ਜਿਹੜਾ ਬੋਲਦਾ ਨਾਤਕਾ ਵੰਜਲੀ ਦਾ ਜਿਸ ਹੋਸ਼ ਦਾ ਰਾਗ ਸੁਣਾਇਆ ਉਹ ਮਸੀਤ ਹੈ ਮਾਂ ਦਾ ਸ਼ਿਕਮ ਬੰਦੇ ਜਿਸ ਵਿੱਚ ਸ਼ਬ ਰੋਜ਼ ਲੰਘਾਇਆ ਉਹ ਮਸੀਤ ਹੈ ਮਾਂ ਦਾ ਸ਼ਿਕਮ ਬੰਦੇ ਭੁੱਲ ਗਏ ਆਪਣੇ ਘਰ ਨੂੰ ਕਿੱਥੋਂ ਸਿਦਰਤੁਲ ਮੁੰਤਹਾ ਦੇ ਮਕਾਮ ਤੋਂ ਤੂੰ ਤੁਰਿਆ ਕਿੱਧਰ ਤੁਰਦਾ ਫਿਰਦਾ ਤੇ ਕਿੱਧਰ ਤੈਨੂੰ ਕਿੰਨਾ ਸੈਰ ਕਰਾਇਆ ਮਾਲਕ ਨੇ ਪਹਿਲੋਂ ਅਰਸ਼ੇ ਅਜ਼ੀਮ ਤੋਂ ਮਿਲੇ ਧੱਕੇ ਫਿਰ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਸੱਟਿਆ ਚਾਰ ਨਾਥਾ ਕੀਤਾ ਹੋਰਨਾਂ ਦਾ ਆਇਆ ਪੇਸ਼ ਮੇਰੇ ਕਿੱਥੋਂ ਚਮੜੀ ਇਹ ਬਲਾ ਨਾਥਾ ਅਨਾ ਆਰਾਮ ਤਾਂ ਜਦੋਂ ਕਿਹਾ ਸੀ ਮੈਂ ਤਾਂ ਕਿਹਾ ਸੀ ਕਾਲੂ ਬਲਾ ਨਾਥਾ ਅੱਲਾ ਪੱਲੇ ਪਾ ਪੰਜੇਰੀ ਪੰਜੀਰੀਆਂ ਸੇਰ ਆਟਾ ਦਿੱਤਾ ਮੁਲਕ ਥੀ ਬਾਹਰ ਕਢਾ ਨਾਥ ਆ ਇਹ ਮਜ਼ਦੂਰੀ ਸਿਆਲਾਂ ਦੀਆਂ ਮੱਝੀਆਂ ਨੇ ਜਿਹੜਾ ਹੀਲਾ ਤੇ ਕਸਬ ਬਣਾਇਆ ਹਲਕਾ ਸਿਬ ਹਬੀਬੁੱਲਾ ਅੱਲਾ ਪਾਕ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਜਿਹੜਾ ਮਿਹਨਤ ਕਰਦਾ ਉਹ ਮੇਰਾ ਬੇਲੀ ਹੈ ਮਜ਼ਦੂਰੀ ਸਿਆਲਾਂ ਦੀਆਂ ਮੱਝੀਆਂ ਨੇ ਮੱਝੀਆਂ ਨੇ ਓ ਮਜ਼ਦੂਰੀ ਸਿਆਲਾਂ ਦੀਆਂ ਮੱਝੀਆਂ ਨੇ ਜਿਹੜਾ ਹੀਲਾ ਤੇ ਕਸਬ ਬਣਾਇਆ ਕਹਿ ਦੋ ਲੰਘਾ ਸ਼ੈਤਾਨ ਮਲੂਨ ਜਾਣੋ ਫਸਾ ਜੇ ਤੂੰ ਇਲਾ ਇਬਲੀਸ ਕਹਿ ਦੋ ਲੰਘਾ ਸ਼ੈਤਾਨ ਮਲੂਨ ਜਾਣੋ ਜਿਸ ਵਿੱਚ ਦੀਵਾਨ ਫੜਾਇਆ ਪਰਦੇ ਵਾਲਿਆਂ ਦੇ ਕੱਜੇ ਰੱਬ ਪਰਦੇ ਪਰਦਾ ਪਾਰਨਾ ਕੰਮ ਨਕਾਰਿਆਂ ਦਾ ਕਦੋ ਲੰਘਾ ਸ਼ੈਤਾਨ ਮਲੂਨ ਜਾਣੋ ਜਿਸ ਵਿੱਚ ਦੀਵਾਨ ਫੜਾਇਆ ਏ ਰਮਾਉਂਦੇ ਪੈਲੀ ਤਮਾ ਦੀ ਪੈਲੀ ਦੁਨੀਆ ਪੈਲੀ ਪੈਲੀ ਤਮਾ ਦੀ ਓਏ ਪੈਲੀ ਓਏ ਤਮਾ ਦੀ ਪੈਲੀ ਤਮਾਂ ਦੀ ਚੁਣਨ ਕਪਾਵੜਿਓ ਪੈਲੀ ਤਮਾਂ ਦੀ ਚੁਣਨ ਕਪਾਵੜਿਓ ਨਾਗ ਹਿਰਸ ਦੇ ਡੰਗ ਚਲਾਇਆ ਇਸ ਮੁਲਕ ਵਜੂਦ ਦਾ ਸੈਰ ਔਖਾ ਬਿਨਾਂ ਰਹਿਬਰਾਂ ਹੱਥ ਨਾ ਆਇਆ ਬੈਠ ਕੇ ਗਫਲਾ
के गाफला कूक सुतो ये हथी चिड़िया थी खेत ओ चुगाया पार अपना चुक के आप चलो सानू मुर्शदाए पढ़ाया जिन्ना नफ्स नू मारिया जिन्ना नफ्स नू मारिया जिन्ना 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 नफ्स नू मारिया रब जाता नबी विच हदीस फरमाया अंदर वेख तू अपने आप बड़के अंदर वेख तू अपने आप बड़के तैनू रात तरीक समझाया अंदर छुप शैतान दे अंदर छुप शैतान दे अमल करने बार नेकां दा वेस वताया वारस शाह मियां बेड़ा पार तेरा कलमा पाक जुबान ते आया बहुती गल दे विच नहीं नवा कोई बहुती गल दे विच ना नफा कोई असा नेड़ियों गल मुकामनी है वारस शामिया गल सोई करिए जेड़ी कम के आम ते आवनी है जेड़ी कम के आम ते आवनी है
सरकार वाले शाह फरमाते ने
मैं कलड़ा गल ना जानना मैं कलड़ा गल ना
जानना तुसी दोवें ननान पर जाइया नी माल दादिया वांग बना तेरी पा बैठिए सुरम सलाया नी जिस रब दे असी फकीर होए जिस रब दे असी फकीर होए देख कुदरतां उस वखाइयां खैर पा फकीर नू ना हो तत्ती उसे होण ना भलिया दियां जाइयां
ओ मेरे पीर जियाना मेरे पीर जियाना होर कोई मेरे पीर जियाना पीर कोई आसा मेरिया जिस पुजाइया नी मेरे पीर नु रब तौफीक दिती लख संगता सुरग जिस पाया
ओ जिन्ना ओ जिन्ना सिद्क यकीन जिन्ना सिद्क यकीन जिन्ना सिद्क यकीन तहकीक कीता रब बख्शियां तिना वड्याइयां वारस शाओ सदाई जोंदे ने जिन्ना कीतियां नेक कमाइयां वारस शाओ सदाई जोंदे ने ना कीतिया नेक कमाया वारस शाओ सदाई
ओ सदाई जो देने वारस शाओ सदाई जोंदे ने जिन्ना कीतियां नेक कमाइयां एक केसर जेड़ा तुसी सुन रहे हो साडे हाजी अनायतुल्ला साहब लाहौर वाले दाता दे बार लाहौर शालमी मार्केट मुहम्मदी मार्केट हाजी अनायतुल्ला साहब रिकॉर्ड कर रहे हैं एक केसर इन्हें को मिल सकता
ملک کے ممتاز ناتھ خان جنہیں ہیر پالنے پہ بھی ایک خاص ملکہ حاصل ہے اور اس علاقے میں ان کی پہچان ہی ہیر کی وجہ سے ہے. شاکے ایمان چ لکھ واری جیڑا علی دی شان نو جاندا نہیں. شاکے ایمان چ لکھ واری تے جیڑا علی دی شان نو جاندا نہیں تے اونا عمل نہیں کوئی قبول ہونا. رتبہ علی دا جیڑا پہچان دا نہیں اونا عمل نہیں کوئی قبول ہونا. رتبہ علی دا جیڑا پہچان دا نہیں اور اہل بیت دے صدقے نجات ہونی. اہل بیت دے صدقے نجات ہونی بڑا فیصلہ سونے قرآن دا نہیں. منے نبی نو علی تھی بغض رکھے سبری فائدہ کوئی او دے ایمان دا نہیں. جس کیتا جی علی تو کہندا رہ سدا بیلی. علی تو کہندا رہ سدا بیلی صدقے علی دے تیری نجات ہونی. علی تو کہندا رہ سدا بیلی تے صدقے علی دے تیری نجات ہونی. صدقہ پنجہ تے بارہ دا گل بننی. علی باج نہیں نبی تھی بات ہونی تے علی دن نو رات جے آنکھ دتا. نہیں او دن رہنا فوری رات ہونی. روز حشر بھی نبی دے نال سفری صدقہ علی دا ہے ملاقات ہونی تے پنج تن پاک دے نال تو لا یاری. تیری گل دا مول وی پے جس. آخری کتا ہے کہ پائتن پاک دے نال تو لا یاری تیری گل دا مول وی پے جسی. کوئی ولی اللہ تیری باہ پھڑ کے تینو سدرہ تو پار تک لے جاسی. تے تیرا نام بھی ولیاں دے نام وانگو حشر تائی ہے جو چمکدا رہ جاسی. سبری اوس دے پار پھر جاگ جاسن پنجتن پاک دے بوئے جو بہ جاسی. اور میں دعوت دینا ہے جناب محمد رمضان شکوری صاحب نے جڑے کہ اس علاقے سے ہیر پڑھن سے اپنا جواب نہیں رکھ دے.
اے بڑی سعادت بڑا شرف تے بڑا اعزاز ہے میرے ورگے کملے دے بندے نوں ایڈے ایڈے صاحب فہمی ادراک شخصیتاں تشریف فرمانے. اے پہلی حاضری ہے تے ساڈی ساریاں دی حاضری سرکار قبول کر لے. اے بڑی سعادت ہے. ایک شعر مجھے یاد آیا کہ بسم اللہ. خدا نے کتنا بلند آپ کا مقام کیا. خدا نے کتنا بلند آپ کا مقام کیا. حریم کعبہ جھکی عرش نے سلام کیا. یا رسول اللہ خدا نے کتنا بلند آپ کا مقام کیا. حریم کعبہ جھکی عرش نے سلام کیا. ہم اس کی شان میں کیسے ہوں لب کشا جس نے فراز عرش پہ اللہ سے کلام کیا. ہم اس کی شان میں کیسے ہوں لب کشا جس نے فراز عرش پہ اللہ سے کلام کیا. درود پاک پڑھو. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. پہلے نعت کی سعادت حاصل کریں گے اس کے بعد انشاءاللہ ہیل ساڈے پنڈ دی سی نا وہ بھی سنانے تہن حوصلے نال. بو درود پاک صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. رب فرمایا سونیا. سونیا तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता सोया, तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता, तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता सोनिया मन मोनिया, तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता गौस कुतब अबदाल ते वली बन गए, तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता गौस कुतब अबदाल ते वली बन गए, तेरी पाक महफिल विच बैन वाले बूबकर उमर उस्मान ते अली बन गए, सोनिया तेरे प्यार ने जिन्ना नू प्यार कीता गौस कुतब अबदाल ते वली बन गए, सोनिया सोनिया जेड़े महरम राज हकीकत दे, जेड़े महरम राज हकीकत दे, जेड़े महरम राज हकीकत दे ओ राज हकीकत खोल दे नहीं, जेड़े महरम राज हकीकत दे ओ राज हकीकत खोल दे नहीं, ओ जिन्ना वेखिया नहीं ओ बोल दे ने, जिन्ना वेख लिया ओ बोल दे नहीं, सोनिया तेरी जुल्फ गर शबे कदर है तेरा चेहरा बदरे मुनीर है, तेरी जुल्फ गर हुस्ने यूसुफ दमे ईसा यद बैजादारी आंच खूबा हमा दारंद तो तनहादारी, आदन तजमीन नहीं सी, तेरी जुल्फ गर शबे कदर है तेरा चेहरा बदरे मुनीर है, तेरे सदके जाऊं मैं या नबी तू हबीब रब्बे कदीर है, सोनिया तेरी जुल्फ गर शबे कदर है तेरा चेहरा बदरे मुनीर है, तेरे सदके जाऊं मैं या नबी तू हबीब रब्बे कदीर है, तू हबीब रब्बे कदीर है, मुख नूरी बुरका खाकी है विचों सारी शान लौलाकी है, मुख नूरी बुरका खाकी है विचों सारी शान लौलाकी है, मुख नूरी बुरका खाकी है विचों सारी शान लौलाकी है, तेरी जुल्फ दे हर हर कुंडले उत्ते आशिक दा दिल डोले, तेरी जुल्फ दे हर हर कुंडले उत्ते आशिक दा दिल डोले, तेरी जुल्फ दे हर हर कुंडले उत्ते वद्दुहा वल्लैल इज़ा सजा, तेरी जुल्फ दे हर हर कुंडले उत्ते आशिक दा दिल डोले, हुस्न तेरे दी सिफत किया खां काफर कलमा बोले, सोनिया 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 ऐसा रुख देखा नहीं ऐसी जबी मिलती नहीं, ऐसा रुख देखा ऐसा रुख वद्दुहा वल्लैले इज़ा सजा, ऐसा रुख देखा नहीं ऐसी जबी मिलती नहीं, दो जहां में मिसल तेरी ऐ हसी मिलती नहीं, हमने माना के जहां में और भी होंगे हसी, हमने देखी है जो सूरत वो कहीं मिलती नहीं, हमने देखी है जो सूरत वो कहीं मिलती नहीं, सोनिया कस्तूरी दामी वरिया यार जदों यार न छोड़िया जुल्फां, कस्तूरी दामी वरिया यार जदों यार ने छोड़िया जुल्फां, कस्तूरी दामी वरिया यार जदों यार न छोड़िया जुल्फां, कस्तूरी दामी वरिया यार जदों यार ने छोड़िया जुल्फां, उधर काबा मुड़ गया यार जिस पासे मोड़िया जुल्फां, उधर काबा मुड़ गया यार जिस पासे मोड़िया जुल्फां, उधर काबा मुड़ गया यार जिस पासे मोड़िया जुल्फां, सोनिया रब आखिया मेरिया महबूबा तेरे सौ सौ नाज उठाना हां, लोकी मेरिया कसमां खांदे ने मैं तेरिया कसमां खाना सोनिया मैं तेरिया कसमां यदुल्ला है फोका ऐडी है मैं तेरिया कसमां लोकी मेरिया कसमां खांदे ने मैं तेरिया कसमां खाना एक तेरे दर्शन दी खातर मैदान सजावा माशर दा सोनिया एक तेरे दर्शन दी खातर मैदान सजावा माशर दा एक तेरे दर्शन दी खातर मैदान सजावा माशर दा तेरा सदका कोई दुआ मंगे मैं डूबदा जांदा तार देवां तेरा सदका कोई दुआ मंगे मैं डूबदा जांदा तार देवां रब आख्या मेरा महबूबा आया जा तेरी जुल्फ संवार देवा सोनिया रब आख्या मेरा महबूबा आजा तेरी जुल्फ संवार देवा तू मेरा जिक्र करी सोनिया मैं कर तेरा प्रचार देवा तू मेरा जिक्र फज़करूनी अज़कुरकुम वश्करूली वला तकफुरून तू मेरा जिक्र करी सुनिया वारा फाला का जिक्र तू मेरा जिक्र करी सुनिया मैं कर तेरा प्रचार देवा इस आसी उम्मत दी खातर रो रो के दुआवां मंगना है इस आसी उम्मत दी खातर रो रो के दुआवां मंगना है तेरे के अथरू दे सदके थी मैं अग दोजख दी ठार देवा तेरे के अथरू दे सदके थी मैं अग दोजख दी ठार देवा सोनिया तेरे के अथरू दे सदके थी मैं अग दोजख दी ठार देवा तैनू तेरे मकान ते सदिया है मेरा ते कोई मकान नहीं हो तैनू तेरे मकान ते सदिया सुभान अल्लाह जी असला दे अबदे ही तैनू तेरे मकान ते सदिया है मेरा ते कोई मकान नहीं हो तैनू तेरे मकान ते सदिया है तैनू तेरे मकान ते सदिया है मेरा ते कोई मकान नहीं हो तैनू तेरा मकान वखाया है मैला मकान सदना सोनिया तैनू तेरा मकान वखाया है तैनू तेरा मकान वखाया है मैला मकान सदना तैनू तेरा मकान वखाया है मैला मकान सदना मैं हर हर थां विच रहना हां अल्लाह फरमाया सोनिया मैं हर हर थां विच रहना हां फिर कोल बुलाउण दा की मकसद मैं हर हर थां विच रहना हां फिर कोल बुलाउण दा की मकसद मैं हर हर थां विच रहना हां सोनिया मैं हर हर थां विच रहना हां फिर कोल बुलाउण दा की मकसद तेरे वास्ते जो जो बनया है तेनु सद सद पिया वखाना सोनिया तेरे वास्ते जो जो बनया है ए तेनु सद सद पिया वखाना उंता मैं अल्लाह कुल हो अल्लाह हो आद उंता मैं अल्लाह पर कल्ला हां उंता मैं अल्लाह पर कल्ला हां कुल हो अल्लाह हो आद उंता मैं अल्लाह पर कल्ला हां पर सोनिया तेरे बुए तो मैं मिलदा बड़ा सवला पर सोनिया तेरे बुए तो मंजारा कबरी वाजा बतलाहू शफाती पर सोनिया तेरे बुए तो मैं मिलदा बड़ा सवला सोनिया मनमोणिया तेरा हुस्न जलवाए तूर है तेरा हुस्न जलवाए तूर है, तेरी शक्ल सूराए नूर है, तेरा रुख कलाम मजीद है, नूरुम व किताब मुबीन, तेरा रुख कलाम मजीद है, वद्दुहा वल्लैल इज़ा सजा, तेरा रुख कलाम मजीद है, तेरा देखना मेरी ईद है, यासीन वल कुरान अल हकीम, तेरा रुख कलाम मजीद है, तेरा देखना मेरी ईद है, तेरी दीद जिसको नसीब है वो नसीब काबिले दीद है, तेरी दीद करने को खुद खुदा तुझे पास अपने बुला लिया, तेरी दीद करने को खुद खुदा तुझे पास अपने बुला लिया, तो बिठा के सामने यूं कहा मेरी आज अरिश पे ईद है, सोनिया सोनिया। एक बाल्दी अग बिच माही नू गुलजार बना के मिलिया, एक मार के अड्डियां जमजम ते चश्मे नू बहा के मिलिया, एक वेखो अट्टी सूत्र दी मुलापना पवा के मिलिया, पर बुले शावल वेखो पैरी झांजर पा के मिलिया, एक दंत तड़वा के जा मिलिया, एक पोश लुहा के मिलिया, एक दंत तड़वा के जा मिलिया, एक पोश लुहा के मिलिया, एक बाजू कटवा के जा मिलिया, एक नेजे ते कुरान सुना के मिलिया, एक चौथे फलक ते जा मिलिया, एक तूर ते जा के मिलिया, पर वेखो शान मुहम्मद दा रब कोल बुला के मिलिया, आख्या सुनिया सुनिया। ए सचिया ते सुचिया कलामा दी महफिल, दरूदा सलाता सलामा दी महफिल, ए सचिया ते सुचिया कलामा दी महफिल है खासा दी महफिल नहीं आमा दी महफिल, ए सचिया ते सुचिया कलामा दी महफिल है खासा दी महफिल नहीं आमा दी महफिल, सचियां ते सुचियां कलामा दी महफिल, दरूदा सलाता सलामा दी महफिल, पंजां ते बारां इमामा दी महफिल, कमली वाले दे गुलामा दी, ए सचियां ते सुचियां कलामा दी महफिल, दरूदा सलाता सलामा दी महफिल, ए पंजां ते बारां इमामा दी महफिल, ए कमली वाले दे गुलामा दी महफिल। आखदे ने सोणिया मन मोणिया सोणिया, खालके कौन मकां को है जो सबसे महबूब, खालके कौन मकां को है जो सबसे महबूब, सारी दुनिया में न होगा कोई दिलबर ऐसा, खाल के कौन मकां को है जो सबसे महबूब, सारी दुनिया में ना होगा कोई दिलबर ऐसा, मालिके कौन मकां आप मगर खाक नशी, सल्तनत ऐसी हुआ करती है सरवर ऐसा, सोनिया सोनिया मन मोणिया सोनिया। इस सूरत नू मैं जाना खां जाना नित के जाने जहाना खां, सच आखां ते रब दी शान आखां, जिस शान थी शाना सब बनिया, दस सूरत रावे सूरत दा तौबा राके ऐन हकीकत दा, ए कम नाही बेसूजत दा कोई विरलियां मोती लै तरियां, सुभान अल्लाह मां अजमलका मां अहसनका मां अकमलका, किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताख अकी, किथे जा लड़िया सोनिया 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 सोनिया। जेड़े दिन दिया अखियां लड़िया, असी निस्बती लोग हाँ, जेड़े दिन दिया अखियां लड़िया, उस दिन दिया भुलियां अड़िया, ऐसा सोने ने तकिया मैनू ला लिया हथकड़िया, जेड़े दिन दिया अखियां लड़िया, उस दिन दिया भुलियां अड़िया, ऐसा सोने ने तकिया मैनू ला लिया हथकड़िया, इस इश्क दे पेंडे औखे भुल गई बड़िया बड़िया, इस इश्क दे पेंडे औखे भुल गई बड़िया बड़िया, पर फिर भी चंगे मुकद्दर मेरे मैं पीर दे वेड़े बड़िया सोनिया सोने मनिया सारे जग विचों
कोई नहीं मैं जयपुर तकसीर वर्गा
पर जिन्हें मैं कमीने नू गल लाया
जग विच पीर कोई नहीं मेरे पीर वर्गा
ते चढ़दे लेंदे तीक मैं वेख थका नजर आया ना रोशन जमीर वर्गा पीर होर शुकुरी में बड़े सोने पर नहीं वेखिया अपने पीर वर्गा आख्या सोनिया 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 इस सोने के मुकाम से तुसा मैनू आख्या हीर काजी हीर नू आखदा नी हीरे ओ तू जिदे मगर लगी फिरनी ओदा ना घर ना बार ना खूह ना खलड़ ना पिंड ना पीड़ तू जिदे मगर लगी फिरनी हुण गल ट्री जे काजी आंदा हीरे तू जिदे मगर लगी फिरनी पागल हो गई ओदा ना घर ना बार ते हीर आंदी फिर मैं तैनू रांझे दा घर बार दसा सरकार दा कलम उठिया वारिस शाह दी जनाब सरकार फरमांदे ने अल्लाह हीरां दी काजिया वे करबार की पुछने राजने दा करबार की पुछन राजने दा राजा ला मकान मकीन काजी लग दिए मैं फल आशकंदी रांझा हुंदा ही सदर नशीन काजी ओ जिथे लग दिए मैं फल आशकंदी ओ रांझा हुंदा ही सदर नशीन काजी
किथे जा ख्याल टकराया
खुदा खुद वीर मजलिस मूद अंदर लानका खुसरो मोहम्मद शम्मे महफिल बूद शब जाए के मलबूदम वे करबार की पुछन राजने दा राजा ला मकान मकीन काजी जिथे लग दिए महफल आशकां दी ते राजा हुंदा ही सदर नशीन काजी इस रांझे दी निशानी की है फरमांदे ने वे मोटे कबली तरी मुजमला दी या यो हल मुजमलो मोटे कबली तरी मुजमला दी खूंडी रंगली हथ यासीन काजी न نبی پاک ہویا چھیڑو امتاں دا تے رانجے باج نمائی چرین کاری
تے ہو رانجے دی نشانے کی ہے
او رخ یار دا صفا قرآن دائی تے خوش خط لکھے خالقین قاضی وے جیندی جان جے رانجے تو مکھ موڑا او جیندی جان جے رانجے تو مکھ موڑا تے نگر جا میں وچ زمین قاضی جیوندی جان جے رانجے او رانجے تو رانجے تو رانجے تو مکھ موڑا وے نگر جا میں وچ زمین قاضی
فرمان دے
تے راجا او راجا راجا دید شہید حسین مینو او کھیڑا شمر یزید لئین قاضی وے توکھے بندیاں دے رب جان دائی او نال خبر خیر الماکرین قاضی وے سولی چڑھنا تیز رانا وے سولی چڑھنا تیز رانا فکر کرنا مڈو عشق دی رمز آئین قاضی وارث کون زبان تو ہار جانا نہیں عاشقاں دا مذہب دین قاضی
فرماندے نے اے عشق مینوں ملیا کتھوں کیڑے بوئے تو مینوں عشق ملیا اے جڑا سچا سچا عشق سی اے مینوں کیڑے بوئے تو ملیا سرکار فرماندے نے اے لوکاں نے نو ہیر سمجھیا تے ویکھو سرکار کی فرماندے سرکار کی فرماندے نے
افضل نہیں کلام قرآن جی کوئی چپ نہ اہل قبور جیا نبی پاک جیا مرسل اک نائی توجہ نہیں جے خاص حضور جیا
सखी दलेर कोई पहलवान ना मद मशहूर जिया दर्द मद ना फातमा जेड कोई पुत्र नहीं अब्बास सपूर जिया ओ केड़ी बीबी है विच जहान जिसने जहरा वांग पाई शाने जली होवे ओ जिसदे पुत्र हसन हुसैन जैलाल होवन ते सरताज जिसदा मौला अली होवे ओ केड़ी शैन शाहजादी है कर जिसदे कई कई दिन तक यज्ञ बली होवे ओ जिदी अपने हथा नल पीस चक्की ओ नाल छालियां दे परी तली होवे नाजल उम्मत ते होण बला लगी ओ जिदे पुत्र दे खून थी टली होवे पर बैना के जिसदी जमीने भी ओ कदी वेखी ना पैरां दी तली होवे ओ साइम कौन पहुंचे ओ दिशान ताई जो मुहम्मद दी गोद विच पली होवे ओ दर्द मदना फातमा जेड कोई पुत्र नहीं अब्बास सपूर जिया नेको कार नवांग हुसैन कोई ते बदकार ना शिमर लंगूर जिया कब्र जेड नहीं कब्र जेड नहीं इंतजार कोई ते पंद मौत दा तुरन जरूर जिया वारस शाह जिया गुनागार नहीं ते बख्शन हार न रब गफूर जिया
आखिर ते हजूर गौस पाक दी मनकबत ए भी सरकार वारस चले हां मैं अर्ज करना जी सरकार फरमांदे ने सरकार गौस पाक दी मनकबत वारस शाह सरकार
मदा मदा पीर दी हुब दे नाल कीजे जिद खादमा दे विच पीरियां पीर दी नजर मंजूर होए करी तिना दे पीरियां मीरियां नी रोज हशर दे पीर दे तालबानू हाथ सजरे मिल गया चीरियां नी ओ बाजी एस जनाब दे पार नहीं ओ लखा टूंड दे फिरन फकीरियां ते खेती नबी दी गफलता नाल अट्टी मुड़ उगियां दीन पनीरियां
आवे क्या पनीरियां आ पनीरियां मुड़ उगियां दीन पनीरियां
ओ बने लाव दे डुबियां बेड़ियां नू करामात दे नाल जंजीरियां नी ते नबी बाज शफात ना किसे करनी
ਤੇ ਕਲਮਾਂ ਲਿਖੀਆਂ ਜਿਸ ਲਕੀਰੀਆਂ ਨੀ ਉਹ ਵਾਰਸ ਸ਼ਾਹ ਮੁਹੱਈਉਦੀਨ ਪੀਰ ਸਾਡਾ ਸੋਹਣੇ ਨਾਮ ਦੀਆਂ ਸਾਨੂੰ ਤੀਰੀਆਂ ਨੀ ਵਾਰਸ ਸ਼ਾਹ ਮੁਹੱਈਉਦੀਨ ਪੀਰ ਸਾਡਾ ਸੋਹਣੇ ਨਾਮ ਦੀਆਂ ਸਾਨੂੰ ਤੀਰੀਆਂ
ਤੇ ਇਹ ਭਾਈ ਹੋਰੀ ਦੱਸ ਰਹੇ ਨੇ ਕਿ ਉਹ ਸੌਣ ਵਾਲਾ ਜਿਹੜਾ ਸਭ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਮਕਬੂਲ ਹੋਇਆ ਬਾਂਦਰ ਹੀਰਾਂ ਦੀ ਰਾਂਝੇ ਨੂੰ ਵੇ ਰਾਂਝਿਆ ਹੀਰਾਂ ਦੀ ਰਾਂਝੇ ਨੂੰ ਰਾਂਝਿਆ ਨਸੀਬ ਤਾਂ ਤੇਰੇ ਸੌ ਗਏ ਨੇ ਤੇ ਤੂੰ ਸੌਣ ਗੱਲ ਬੜੀ ਗਹਿਰੀ ਗੱਲ ਹੈ ਰਾਂਝਿਆ ਤੇਰੇ ਨਸੀਬ ਸੁੱਤੇ ਪਏ ਨੇ ਤੇ ਸੌ ਮੇਰੇ ਵੀ ਗਏ ਨੇ ਪਰ ਹੁਣ ਤੂੰ ਸੌਣ ਸਰਕਾਰ ਨੇ ਪੂਰੀ ਤਾਰੀਖ ਦਾ ਹਵਾਲਾ ਦਿੱਤਾ ਇੱਥੇ ਮੁਅਰਖ ਬਣ ਗਏ ਨੇ ਸਰਕਾਰ ਸਰਕਾਰ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ
ਹੀਰੇ ਆਖਿਆ ਵੇ ਸੁੱਤੇ ਸੋ ਸਭ ਮੁੱਠੇ ਵੇ ਨੀਂਦਰ ਮਾਰਿਆ ਰਾਜਿਆਂ ਰਾਣਿਆਂ ਸ਼ਾਹ ਫਕੀਰ ਕੀਤੇ ਬੈਠੇ ਰੋਂਦੇ ਨੀ ਵਕਤ ਵਿਹਾਣਿਆ ਨੂੰ ਨੀਂਦਰ ਫਜਰ ਦੀ ਕਦਾ ਨਮਾਜ਼ ਕਰਦੀ ਤੇ ਸ਼ੈਤਾਨ ਦੇ ਤੰਬੂਆਂ ਤਾਣਿਆਂ ਨੂੰ ਉਹ ਨੀਂਦਰ ਪੁੱਤਰ ਯਾਕੂਬ ਦਾ ਖੂਬ ਪਾਇਆ ਸੁਣਿਆ ਹੋਸੀਆ ਯੂਸਫੀ ਵਾਣਿਆ ਨੂੰ
ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ
ਵੇ ਗੂੰਗਾ ਨਾ ਕੁਰਾਨ ਦਾ ਹੋਵੇ ਹਾਫਜ਼ ਵੇ ਗੂੰਗਾ ਨਾ ਕੁਰਾਨ ਦਾ ਹੋਵੇ ਹਾਫਜ਼
ਤੇ ਅੰਨਾ ਵੇਖਦਾ ਕਦੋਂ
ਉਹ ਟਟਾਣਿਆ ਵੇ ਜੇ ਮੈਂ ਜਾਣਦੀ ਮਾਪਿਆਂ ਬੰਨ ਦੇਣੀ ਛੱਡ ਚੱਲਦੀ ਝੰਗ ਮਗਿਆਂ ਤੇ ਇਹਨਾਂ ਵੇਲਿਆਂ ਨੂੰ ਪਿੱਛੋਂ ਯਾਦ ਕਰਸੇ ਉਹ ਜਟੀਰ ਦੇ ਸੁਖਨੇ ਅਲਾਣਿਆਂ ਨੂੰ ਵੇ ਕਿਸੇ ਤੱਤੜੇ ਵਕਤ ਸੀ ਨੂੰ ਲੱਗਾ ਅਸਾਂ ਬੀਜਿਆ ਭੁੰਨਿਆ ਦਾਣਿਆਂ ਨੂੰ
ਲਓ ਜੀ ਆਖਰੀ ਸ਼ੇਰ ਫਿਰ ਦੁਆ
ਹੀਰੇ ਆਖਿਆ ਜੋਗੀਆ ਓ ਸੁਣੀ ਮੈਥੋਂ ਵੇ ਕਈ ਦੱਸਣੀ ਮਤ ਸਿਆਣਿਆਂ ਨੂੰ ਓ ਸਾਡੇ ਤਿੰਨ ਹੱਥ ਜ਼ਮੀਏ ਮਿਲਕ ਤੇਰੀ ਕਾਨੂੰ ਵਾਰ ਸਵਲੇ ਵਲਾਣਿਆ